आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या जीएसटी 2.0 सुधारणा यशस्वी ठरल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. सर्वत्र धनत्रयोदशीचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा. आणि महाज्योतीच्या नागपुरातील भव्य इमारतीचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. आता सविस्तर बातम्या. देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका खासगी वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेत बोलत होते. आपल्या सरकारनं सुरुवातीपासूनच दिशाभूल झालेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी पूर्ण संवेदनशीलतेनं काम केलं आहे. त्यामुळेच आज देशात नक्षलवादानं प्रभावित जिल्ह्यांची संख्या केवळ 11 आली असून केवळ मागच्या काही दिवसातच 303 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे असं त्यांनी सांगितलं.
11 वर्ष पहले तक देश के 125 जिले 125 से ज्यादा माओवादी आतंक से प्रभावित थे और साथियों आज ये संख्या सिर्फ 11 जिलों तक सिमट गई. आप जानते होंगे कितना कुछ करना पड़ा होगा और उसमें भी 11 में भी अब सिर्फ 3 जिले ही ऐसे बचे हैं जो सबसे अधिक माओवादी आतंक की चपेट में है.
आज संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासार्ह जबाबदार आणि लवचिक भागीदार म्हणून पाहत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आज देशात इलेक्ट्रॉनिक्स, औषध निर्माण, ऑटोमोबाईल, मोबाईल अशा प्रकार प्रत्येक क्षेत्रात गुंतवणुकीची लाट उसळली असल्याचं त्यांनी आज सांगितलं. ही गुंतवणूक भारताला जागतिक पुरवठा साखळीचं केंद्रस्थान बनवायला मदतीची ठरणार असल्याचं ते म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा चालना देणाऱ्या जीएसटी 2.0 सुधारणा यशस्वी ठरल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. या सुधारणा राबवल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि उपभोग योग्य वस्तू क्षेत्रात विक्रमी विक्री नोंदवली गेली असून सणासुदीच्या काळात बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाल्याचं त्या म्हणाल्या. आज नवी दिल्ली इथं आयोजित जीएसटी बचत उत्सव या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत त्या बोलत होत्या. सीतारामन म्हणाल्या की जीएसटी दर कपातीचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.
The prices are reduced, meaning the tax benefit is reaching the end consumer. 54 items, I'm not going to read each one of them out. And even as we say 54 items, you know from 12 to 5 the rate reduction has happened. And from 28 to 18 rate reduction has happened on largely most of the goods. But in some cases one or two went this way or that way. But 54 such daily use items we've been closely monitoring.
याप्रसंगी अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की यावर्षीच्या नवरात्रीत विक्रमी विक्री झाली असून इलेक्ट्रॉनिक्स विक्रीत तब्बल 25% वाढ झाली आहे. त्यांनी म्हटलं की जीएसटी सुधारणांमुळे अन्नधान्याच्या किमती कमी होत आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रालाही याचा थेट फायदा होतो आहे.
नॅचरल वे में कंजम्पशन हर साल बढता है एज इनकम ग्रोज एज कंट्री ग्रोज बिकॉज ऑफ द जीएसटी रिफॉर्म्स कंजम्पशन विल बी सिग्निफिकेंटली इंक्रीजिंग एंड क्वाइट लाइकली इट्स वेरी लाइकली दैट द कंजम्पशन विल इंक्रीज मोर देन 10% दिस ईयर विच मीन्स करीब 20 लाख करोड़ रुपए का एक्स्ट्रा कंजम्पशन होने की पूरी संभावना है.
तर वाणिज्य बाबी उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं की नवरात्रीच्या काळात वाहन विक्रीत मोठी वाढ झाली असून इलेक्ट्रॉनिक क्षेत्रानं सर्व विक्रम मोडले आहे. जागतिक परिस्थिती अस्थिर असतानाही भारताची अर्थव्यवस्था मजबूत गतीनं वाढत आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज वाढवून 6.6% केला आहे असंही ते म्हणाले. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचा कणा असून अद्ययावत मार्गदर्शक प्रणाली या क्षेपणास्त्रात असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. उत्तर प्रदेशमधल्या लखनौ इथल्या ब्रह्मोस अंतराळ विभागात निर्मित ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला आज राजनाथ सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी आपल्याला लक्ष्य केल्याचा आरोप केलाय. ब्रह्मपुरी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बीडच्या सभेत भुजबळांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली परंतु टीका करण्यापेक्षा सरकारच्या जीआर विरुद्ध एकत्र येण्यावर त्यांनी भर दिला.
मूळ प्रश्न होतो सरकारने काढलेला 2 सप्टेंबरचा जीआर जो आहे तो रद्द करण्यासंदर्भात जो ओबीसीच्या मुळावर आलेला ओबीसी समाजाचं प्रचंड तो जीआरमुळे नुकसान होणार आहे या संदर्भात त्यांची भूमिका मला काही ते मांडत आहेत आणि त्या संदर्भातली आपली लढाई असली तर त्यांची असू दे की आमची असू दे.
सरकारनं 2 सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं नुकसान होत असून तो निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील खरी समस्या यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकार गैरसमज निर्माण करत असल्याची टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. देशात धनत्रयोदशीच्या पावन पर्वानं आज दिवाळी सणाला सुरुवात झाली. या दिवशी धन्वंतरी, कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते, तसंच सोन्या चांदीची खरेदीही केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि आरोग्य राहो अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे. नागपुरात आज बाजारपेठेत गर्दी बघायला मिळाली. पूजा साहित्यासह नवीन वस्तूंची खरेदी, दागिने याकडे लोकांचा विशेष कल दिसून आला. आयुर्वेदिक संस्था संघटना यांनी आज धन्वंतरी पूजन केलं. चंद्रपुरात आज स्नेहांकित दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या कार्यक्रमाचा आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घेतला. पार्श्वगायिका सई टेंभेकर यांनी आपल्या सुरेल आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागपूर मेट्रो सेवा मंगळवार 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच सुरु राहील. खापरी, प्रजापती नगर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर आणि लोकमान्य नगर इथून शेवटची मेट्रो संध्याकाळी 6 वाजता सुटेल असं मेट्रोकडून कळवण्यात आलंय. यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील परसोडी खुर्द इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दीपोत्सव साजरा करण्याची शपथ घेतली. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे पर्यावरण संतुलन बिघडतं, तसंच मानवासह पशुपक्ष्यांवर त्याचे विपरीत परिणाम होतात. याबाबत शिक्षकांनी माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर आता नव्या पर्वात प्रवेश करत आहे. ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणाऱ्या संस्थेच्या 7 मजली प्रशासकीय इमारत आणि 12 मजली प्रशिक्षण केंद्राच्या भव्य वास्तूचं भूमिपूजन उद्या 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भूषवणार आहे. कार्यक्रमाला मंत्री अतुल सावे, चंद्रशेखर बावनकुळे, अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह अनेक खासदार आमदार उपस्थित राहणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 114 कोटी रुपये असून नागपूर सुधार प्रन्यासमार्फत बांधकाम होणार आहे. संस्थेच्या नव्या इमारतीत प्रशिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळातर्फे दीपावली आणि छठ पर्वादरम्यान वाढलेल्या प्रवासी संख्येचा विचार करून विशेष होल्डिंग एरिया, नियंत्रण कक्ष आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली आहे. नागपूर, इतवारी, गोंदिया, डोंगरगड आणि राजनंदगाव या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी बसण्याची सुविधा, स्वच्छ पिण्याचं पाणी, केटरिंग तसंच रेल्वे आगमन विरामाविषयी रिअल टाईम माहितीची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय मतदार यादी निश्चित मुदतीत तयार करण्यात यावी असे निर्देश मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी दिले. मनपा मुख्यालयात झालेल्या प्रशिक्षण सत्रात त्यांनी अधिकाऱ्यांना समन्वयानं आणि नियोजनपूर्वक कार्य करण्याचं आवाहन केलं. डॉ चौधरी म्हणाले की मतदार यादी तयार करताना अचूकता आणि जबाबदारी आवश्यक असून कामचुकारपणा सहन केला जाणार नाही. प्रशिक्षणादरम्यान अतिरिक्त आयुक्त विजया बनकर आणि नोडल अधिकारी सुनील उईके यांनी मार्गदर्शन केलं. क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्रालय तसंच कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं फिट इंडिया या उपक्रमाअंतर्गत आयर्न व्हील्स ऑफ युनिटी नावानं 2 देशव्यापी सायकलिंग मोहिमा आयोजित करण्यात आलाय. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येत्या 31 ऑक्टोबरपासून या मोहिमा सुरु होतील. राष्ट्रीय एकता, शारीरिक तंदुरुस्ती आणि लवचिक भारताची भावना देशभरात पोहोचवणं हा यामागचा उद्देश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या जीएसटी 2.0 सुधारणा यशस्वी ठरल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. सर्वत्र धनत्रयोदशीचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा. आणि महाज्योतीच्या नागपुरातील भव्य इमारतीचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 ऐकता येईल. नमस्कार.